होते ते मला म्हणाले होते कि मी 11:15 च्या पुढे नाहीये पण 4 नंतर आहे ऑफिसात आणि हो ना तर मग मी सांगेन बर हो सांगू ना पण घारे असते तर म्हणजे कसं की घारे बोलले होते ना आपण जाऊ दे ठीक आहे पुन्हा तुम्ही केव्हा येताय नाही नाही कारण ते जर इन्साफला जायचं असेल तर ठरवायला लागेल ना नीट काय करायचं कसं बोलायचं कुणी मांडायचं विषय विचारलं करायला लागेल ना असं वाटतं मला आणि घरांना पण सांगा हा आणि घरांना पण सांगा हा आणि बाकी कोणाला सांगूया मला असं वाटतं त्याला पण त्याला आता तो मला भेट म्हणजे त्याला निरोप द्यायला लागेल कारण एक सपाटीचा पाहिजे ना हा शेजवळ आता आहे तिथे निरोप देण्याच्या दृष्टीने आणखीन कोण